सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
संग्राम, मी संग्राम बोलतोय.
अरे वा वा वा, पूर्ण नाव काय तुझं?
संग्राम सिंह पाटील.
एक नंबर. हे सिंह तुझ्या बर्थ सर्टिफिकेट वर आहे का ते फक्त जोडलंय नंतर? असं
पहिल्यापासूनच, जन्मापासूनच.
आणि करतोस काय तू?
मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि आता माझी स्वतःची कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी.
अरे वा, क्या बात है. काय नाव कंपनीचं?
केट इम्पोर्टेक.
अच्छा, केईटी.
या केईटी.
बरं, ऑलिम्पिक साठी आपला स्क्वॉड 100 जास्त लोकांचा झालेला आहे. म्हणजे 2012 ऑलिम्पिक्स मध्ये आपण 83 पाठवले होते स्पोर्ट्समन ऍथलीट्स, आणि यंदा 103 ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे एवढी लोक क्वालिफाय झाली आहेत, तर हे कशामुळे तुला वाटतंय?
भारत सरकारचे धोरण जे आहे किंवा लोकांच्या म्हणजे खेळाडूंना देण्यात येणारी जी सुविधा आहे त्याच्यातलं असणारं जे कमी झालेलं पॉलिटिक्स आहे त्याचा मेन परिणाम झाला. आणि जे ऍक्च्युअल मध्ये खरोखर असं नव्हतं की पहिल्यापासून आपले खेळाडू नव्हतेच, पहिल्यापासून आपले खेळाडू हे त्या पात्रतेचे होते, पण त्यांना त्यांच्या खेळाचा न्याय मिळत नव्हता. आणि आता त्याचा त्या परिणाम न्याय मिळायला लागलेला आहे. म्हणून याची ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. कारण
म्हणजे मध्यंतरी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, त्याचा अध्यक्षपद आणि एकंदरीतच त्याच्यावरचा कंट्रोल वगैरे, हे सगळं जे काही कॉन्ट्रोवर्सी वगैरे होती ती थोडीशी दूर झाल्यामुळे असं होतंय तू म्हणतोय.
आणि ऍडिशन म्हणजे जे ग्रामीणच्या ग्रामीण भागातून सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करायला लागलेत आणि त्यांना प्रोत्साहन मिळतंय. नगरचे असू दे किंवा कोल्हापूर मधली आमचे सरनोबत असू दे, राही असू देत, त्यांना त्या पद्धतीनं पुढे त्या शूटिंगच्या याच्यामध्ये जाण्यासाठी त्यांना मिळायला लागल्या, त्या पोझिशन मिळायला लागल्या.
आणि आता तुला काय वाटतंय, पार्टिसिपेशन वाढलंय पण परफॉर्मन्स वाढेल?
परफॉर्मन्स डेफिनेटली वाढणार. आणि आता याचबरोबर लोकांचं जे आहे मत किंवा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो होता ऑलिम्पिकला, कारण क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर होता आणि त्या पद्धतीनं आपल्याला वर्ल्ड कप असू दे किंवा तिथं आपण विजय मिळत होता, पण पूर्वीची ज्यावेळेला जी जात होती ती रट्टापणे जायची, कुठेतरी आपलं पिकनिकला गेल्याकडे जायची आणि परत यायचे. पण आताच्या या 2-3 वेळेला आपण पाहिलं की लोक येत आहेत, म्हणजे जात आहेत खेळाडू आणि ते येताना मेडल्स घेऊन येत आहेत, तर ते एक आशेची बाब असल्यामुळे लोकही त्याच्यामध्ये इंटरेस्ट मध्ये पाहायला लागले.
गेटचे संग्राम साहेब, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मित्रा.
या थँक्यू. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो आणि मी भरपूरच खुलतो.
थँक्यू. चार गाण्याची आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम बजाते रहो. दिस मेसेज